नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी राजश्री कामत तुमका राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपल्या दोन देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात मालदीवाक पावले. मालदीवचे राष्ट्रपती डॉ मोहम्मद मुइझू हांणी खास भेट म्हणून वेलाना आंतरराष्ट्रीय विमानतळार मोदींचे स्वागत केले. प्रधानमंत्र्यांचो मालदीवाचो हो तिसरो दौरा आणि डॉ मोहम्मद मुइझू हांच्या अध्यक्षतेखाला मालदीवाचो पहिलो असा. आज मोदी हांची राष्ट्रपती मुइझू हांचे कडेन परस्पर हिताच्या मुद्द्याचेर चर्चा सुरू आसा. ऑक्टोबर 2024 मालदीवाच्या राष्ट्रपतींच्या भारत दौऱ्या वेळार स्विकारिल्ल्या व्यापक आर्थिक आणि दर्या सुरक्षा भागीदारी खातीर भारत मालदीव संयुक्त दृष्टिकोनाच्या अंमलबजावणीतल्या प्रगतीचो आढावोय दोन्ही फुडारी घेतले. ह्या भेटीमदी मालदीवात रुपे कार्ड लेगीत लॉन्च केले. आमच्या प्रतिनिधीकडे उलयतना मालदीवातले भारताचे उच्चायुक्त जी बाल सुब्रमण्यम हांणी सांगले की मालदीवात UPI लॉन्च करपाविशी दोन्ही वटेन गंभीर वाटाघाटी करतात.
Sides are on at very serious level of negotiations in terms of launching the UPI also. I would say that we are more or less there, and once it is agreed by both the countries, there will be some terms and conditions under which the implementation period would be decided, and I'm sure in the near future it would be possible for citizens of both the countries to avail of the benefit of UPI, which has been a great success in India.
वेगवेगळ्या मुद्द्यावेळान विरोधकांनी केल्या गोंधळाक लागून लोकसभा दनपारा 2 मिरिन तहकूब केली. कारगिल विजय दिसाच्या 26व्या वर्धापन दिसा निमतान लोकसभेचे कामकाज सकाळी 11 सुरू झाले तेव्हा सभागृहात देशाच्या शूर सैनिकांचे स्मरण केले आणि त्यांना श्रद्धांजली उपली. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आणि देशाच्या रक्षणा खातीर आपले प्राण अर्पण करपी भारतीय सशस्त्र दळाच्या शौर्य आणि पराक्रमाचे स्मरण केले. देशाच्या शूर सैनिकांच्या सन्मानार्थ सभागृहात शांतता पाळी.
युद्ध में हमारी सेना ने कठिन भौगोलिक बाधाओं प्रतिकूल मौसम का सामना करते हुए राष्ट्रीय प्रभुता और अखंडता की रक्षा में असाधारण वीरता अदम्य साहस शौर्य और संकल्प का परिचय दिया और अनंत विजय प्राप्त की है. आज हम इस अवसर पर अपने वीर सैनिकों को नमन करते हैं जिन्होंने अपनी राष्ट्र की सुरक्षा में अपना सर्वोच्च बलिदान दिया.
तेबरन रोखडेच बिर्ला हांणी प्रश्नोत्तराचे वर सुरू करपाचो यत्न केलो पण विरोधी सदस्य बिहारातल्या विशेष सघन सुधारणा आणि ते फाटी घेऊपा सहित वेगवेगळ्या मुद्द्यांचे चर्चा करपाची मागणी करत सभागृहाच्या वेदीकडे घुसले. बिर्ला हांणी विरोधकांक प्रश्नोत्तराचे वर सुरू करपाची विनवणी केली पण विरोधी सदस्यांनी त्यांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष केले आणि त्यांचा निषेध सुरू दवरलो जका लागून सभागृह दनपारा 2 मेरेन तहकूब केले.
आपसे आग्रह करता हूं लोगों की अपेक्षाएं आकांक्षाओं को उठाने के लिए तख्तियां लेकर मेजें खोदने के लिए नहीं भेजा है. आप अपने अपने आसन पर जाएं, प्रश्नकाल के बाद नियमों के तहत आपको हर मुद्दे विषय पर बोलने दिया जाएगा, नहीं तो सदन की कार्रवाई आज 2 बजे तक के लिए स्थगित की जाती है.
चालू आशिया पावसि अधिवेशन सभागृह काम जाए खीर लोकसभा सभापति ओम बिर्ला हाँ आज लोकसभा सग्या पक्षां फुड़ की बसका घी. समरसान सभागृह काम सुरितपण जाए खीर बसके एकमत जाए. प्रश्नोत्तर वेर चर्चा सुरू जा सभागृह काम सुरितपण कर बिर्ला हाँ भर दिल. ह्या बसके वेळार भाजपा काँग्रेस समाजवादी पार्टी जनता दल युनायटेड आणि तृणमूल काँग्रेसचे फुडारी हजर आशिले. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयान म्हळ्यार MIB एक अधिसूचना जारी केल्या जातून इंटरनेट सेवा प्रदात्यांक भारतातल्या 25 वेबसायटींक जे प्रतिबिंधित सामग्रीचे प्रदर्शन करतात त्यांना भौशिक प्रवेश बंद करण्याचे निर्देश दिल्यात. मंत्रालयान ह्यो वेबसायट वेगवेगळ्या कायद्यांचे उल्लंघन करता म्हणून नोंद केला. जी माहिती तंत्रज्ञान कायदो 2000 कलम 67 आणि कलम 67 अ भारतीय न्याय संहिता 2023 कलम 294 आणि बायलांचे अश्लील प्रतिनिधित्व प्रतिबंध कायदो 1986 कलम 4 समाविष्ट होता. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अधिसूचनेत माहिती तंत्रज्ञान कायदो 2000 आणि माहिती तंत्रज्ञान मध्यस्थ मार्गदर्शक तत्वा आणि डिजिटल मीडिया नीतिमत्ता संहिता नियमन 2021 अंतर्गत बेकायदेशीर माहितीचा प्रवेश काढून उडोवपाची वा बंद करपाची मध्यस्थांची जबाबदारकी अधोरेखित करता. अतिवृष्टीक लागून आज ओडिशा गंगे पश्चिम बंगाल छत्तीसगड आणि विदर्भात IMD रेड अलर्ट जारी केला. आकाशवाणी न्यूजाकडे उलयताना वरिष्ठ IMD शास्त्रज्ञ डॉ RK जेनामानी हांणी म्हळें की कोकण महाराष्ट्र कर्नाटक आणि केरळा सहित देशाच्या पश्चिम आणि दक्षिण द्वीपकल्पीय भागात आज आणि फाल्या घोग्यांनी पावसाची परिस्थिती कायम उरतली.
NCR में अभी ऐसे ही लाइट रेनफॉल रहेगा. साउथ रीजन में जो केरल और कर्नाटक वहाँ भी हैवी टू वेरी हैवी रेनफॉल रहेगा, लेकिन मेनली जो लाल कलर का वार्निंग हम लोग किए हैं वेस्टर्न घाट एरिया है वो एरिया में हम लोग रेड कलर का वार्निंग किए. कर्नाटक का क्षेत्र है वहाँ ऑरेंज कलर का रेनफॉल वार्निंग.
भारताची नंबर एक बाल बुद्धिबळपटू कोनेरू हंपीन काल राती जॉर्जियात बटुमी हांगा जाल्ल्या फिडेबायला विश्वचषकात चीनच्या अव्वल मानांकित ली टिंगजीचो पराभव केलो. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकूंक मेळटल्यो फाल्यां सकाळच्या 8:40 मिनटांचेर. नमस्कार.